पहिले इतिहास अध्याय 20 आणि असे झाले की राजे लढाईला बाहेर पडतात अशावेळी म्हणजे वर्षारंभी यवाबाने सैन्य घेऊन अम्मोन्यांच्या नगरात शिरले आणि त्यांनी तो देश उद्ध्वस्त केला. मग त्यांनी राब्बा नगराला वेढा घातला, पण दावीद यरुश्लेमेमध्येच राहिला. यवाबाने राब्बा नगरावर हल्ला केला तेव्हा त्यांचा पराभव केला. दाविदाने त्यांच्या राजाच्या डोक्यावरील मुकुट काढला. त्या सोन्याच्या रत्नजडीत मुकुटाचे वजन 1 किक्कार होते. तो दाविदाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. त्यांना त्या नगरातून मोठ्या प्रमाणात पुष्कळ लूट मिळाली. त्या नगरातील लोकांस बाहेर काढून त्यांच्याकडून करवती, कुऱ्हाडी, लोखंडी दाताळे या हत्यारांनी करायच्या कष्टाच्या कामाला जुंपले. अम्मोन यांच्या सर्व नगरांमध्ये दाविदाने हेच केले. मग दाविद आणि त्याचे सैन्य यरुश्लेमेला परतले. यानंतर असे झाले की गेजेर येथे इस्रायल लोकांचे पलिष्ट्यांशी युद्ध झाले. या लढाईत शिब्बकय हुशाथी याने सिप्पयाला ठार मारले. तो रेफाई वंशातला होता व पलिष्टी लोक त्यांना शरण आले. पुढे पुन्हा एकदा पलिष्ट्यांशी लढाई झाली. त्यावेळी याईराचा पुत्र एलहानान याने गथच्या गल्ल्याथचा भाऊ लहमी याला ठार केले. त्याच्या भाल्याची काठी विणकऱ्याच्या तुळईसारखी होती. गथ येथे पलिष्ट्यांशी पुन्हा एकदा लढाई झाली. या गावात एक मोठा उंच मनुष्य होता. त्याच्या हातापायांना प्रत्येकी 6-6 अशी एकंदर 24 बोटे होती. तोही रेफाईच्या वंशातला होता. त्याने इस्रायल सैन्याची निंदा केली तेव्हा दाविदाचा भाऊ शिमी याचा पुत्र योनाथानने त्यास ठार केले. ही गथ रेफाईच्या नगरातील संतती होती आणि ते दाविदाच्या व त्याच्या सैन्याच्या हाताने त्यांना मारण्यात आले.